नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. शेतकऱ्यांचा विश्वास हाच आपला अमूल्य ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 9,26,00,000 शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता जारी. महाराष्ट्रातल्या सुमारे 90,48,000 शेतकऱ्यांचा समावेश. विधान परिषदेच्या 11 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर. आणि राज्य सरकारसोबत चर्चेसाठी कोणतंही शिष्टमंडळ जाणार नाही, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची स्पष्टोक्ती. आता सविस्तर बातम्या. देशातल्या शेतकऱ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवत सलग तिसऱ्या कार्यकाळात सेवेची संधी दिली. शेतकऱ्यांचा हा विश्वासच आपला अमूल्य ठेवा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज वाराणसी इथं झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी शेतकरी सन्मान निधी अंतर्गत 20,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा 17वा हप्ता जारी केला, त्यावेळी ते बोलत होते. ही योजना आज जगभरातली सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण योजना असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आज जारी झालेली रक्कम 9,26,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. यात महाराष्ट्रातल्या सुमारे 90,48,000 शेतकऱ्यांचा समावेश असून या सर्वांना मिळून 1,845,17,00,000 रुपये वितरित झाले आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना 3,00,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ झाला आहे. उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते स्वयंसहाय्यता गटातल्या 30,000 अधिक महिलांना कृषी सखी प्रमाणपत्राचं वाटपही करण्यात आलं. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. देशभरात निवडक 50 कृषी विकास केंद्रांवरही विशेष कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक उपाययोजना करत आहेत. भविष्यातही शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध असेल, अशी ग्वाही रक्षा खडसे यांनी यावेळी दिली. योग तसंच भरड धान्यासंबंधी जागरुकता निर्माण करून लोकांचं आयुष्य सुदृढ करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या सरपंचांना एका पत्राद्वारे केलं आहे. यंदाच्या योगदिनी पंचायत, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र आणि इतर ठिकाणी योग आधारित कार्यक्रमांचं आयोजन करण्याचं आवाहनही त्यांनी या पत्रातून केलं आहे. स्वतःसाठी आणि समाजासाठी योग ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे. येत्या 21 जून रोजी साजरा होणाऱ्या 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा श्रीनगर इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उष्ट्रासनाची माहिती देणारी एक चित्रफीत आज सामाजिक माध्यमांवर सामायिक केली आहे. या आसनामुळे पाठीचे आणि मानेचे स्नायू मजबूत होतात, त्याचबरोबर रक्ताभिसरण सुधारण्यासोबतच दृष्टीही सुधारते. या आसनाचा सराव करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम 2024 साठी पीक विमा भरण्याची सुरुवात शासनाच्या www.pmfby.gov.in या पोर्टलवर आजपासून करण्यात आली आहे. याही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी फक्त 1 रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 15 जुलै ही असून शेतकऱ्यांनी त्यापूर्वी विमा भरून घ्यावा असं आवाहनही कृषीमंत्र्यांनी केलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 सदस्यांचा कार्यकाळ येत्या 27 जुलैला संपत असल्यानं निवडणूक आयोगानं या सदस्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीची घोषणा केली आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 जूनला जारी होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 2 जुलै ही असून उमेदवारांना 5 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येतील. आवश्यकता भासल्यास येत्या 12 जुलैला मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं आज प्रशासन सेवेतल्या 7 अधिकाऱ्यांच्या नियुक्ती आणि बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये कृषी विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची असंघटित कामगार विकास आयुक्त या पदावर बदली करण्यात आली असून व्ही राधा यांची कृषी विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उपसचिव अमन मित्तल यांची बदली महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन च्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धीदर 7.2% राहील अशी शक्यता फिच रेटिंग्ज या संस्थेनं वर्तवली आहे. मार्च महिन्यात या संस्थेनं 7% वृद्धीदराचा अंदाज वर्तवला होता, मात्र भारतात वाढलेली गुंतवणूक आणि वाढलेल्या खर्चामुळे या अंदाजात सुधारणा केल्याचं फिचनं म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज माहितीपट, लघु आणि अॅनिमेशन चित्रपट दाखवण्यात येणार आहे. यामध्ये स्टोरी ऑफ अ पेंटिंग, एलियन, टेल्स ऑफ ऑब्लिव्हियन आदी चित्रपटांचा समावेश आहे. भारतीय चित्रपट निर्माते विनोद गणात्रा यांना बालचित्रपटांमधल्या योगदानाबद्दल दक्षिण आफ्रिकेचा प्रतिष्ठित नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळालेले ते पहिले भारतीय ठरले आहेत. 7व्या नेल्सन मंडेला बालचित्रपट महोत्सवामध्ये त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राज्य सरकारसोबत चर्चेसाठी आपलं कोणतंही शिष्टमंडळ जाणार नसल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सांगितलं आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीसाठी जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं हाके यांच्यासह नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारनं यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी लोकसभा निवडणूक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती भाजपा सरकार चुकीचा पायंडा पाडत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारनं या नियुक्तीचा फेरविचार करावा अशी मागणी पटोले यांनी केली. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेसाठीची नीट परीक्षाच रद्द करावी अशी मागणीही पटोले यांनी केली. पावसाळा सुरू झाला असताना पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी घेण्याच्या निर्णयावरही पटोले यांनी टीका केली. पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीबाबतही सरकारनं फेरविचार करावा असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. नीट परीक्षेबाबत विशेष तपास पथक गठीत करून सखोल चौकशी करावी अशी आग्रही मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. जातनिहाय जनगणनेच्या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला. बीड जिल्ह्यातला नियोजित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं आज शेतकऱ्यांनी निदर्शनं केली. या नियोजित महामार्गामध्ये मराठवाड्यातली पाण्याखालची सुपीक बागायती जमीन जाणार असल्याचा दावा करत शासनानं सुपीक जमिनींमधून हा मार्ग नेऊ नये अशा मागणीचं निवेदन आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी प्रशासनाला दिलं. याच मागणीसाठी आज कोल्हापूरमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं या मोर्चाचं आयोजन केलं होतं. विजेचं स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय रद्द होईपर्यंत याविरोधात आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षानं दिला आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य तसंच शहर सचिव विधीज्ञ अभय टाकसाळ यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात अदानी पॉवर, एनसीसी इत्यादी कंपन्यांना दिलेलं कंत्राट विधानसभा निवडणुकीपूर्वीच रद्द केलं पाहिजे असं टाकसाळ यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. शेतकऱ्यांचा विश्वास हाच आपला अमूल्य ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 9.26 कोटी शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता जारी. विधान परिषदेच्या 11 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर. आणि राज्य सरकारसोबत चर्चेसाठी कोणतंही शिष्टमंडळ जाणार नाही, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची स्पष्टोक्ती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.